ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಅರಣ್ಯಕಾಂಡ ನವಮ ಸರ್ಗ ಕಬಂಧೋದ್ಧಾರ. ಶ್ರೀ ಮಹಾದೇವ ಮ್ಹಣಾಲೆ, ಹೇ ಪಾರ್ವತಿ, ತ್ಯಾನಂತರ ಪುನ್ಹಾ ದುಃಖಾಚಾ ಆಶ್ರಯ ಘೇವನ್ ಸೀತೆಚಾ ಶೋಧ ಕರಣ್ಯಾತ್ ತತ್ಪರ ಹೋನ್ ಶ್ರೀರಾಮ ಹೇ ಲಕ್ಷ್ಮಣಾಸಹ ದುಸರ್ಯಾ ಎಕ ಅರಣ್ಯಾತ್ ಗೆಲೆ. ತೇಥೆ ತ್ಯಾನ ಅದ್ಭುತ ಆಕಾರಾಚಾ ಎಕ ರಾಕ್ಷಸ ದಿಸುನ್ ಆಲಾ. ತ್ಯಾಚ್ಯಾ ವಕ್ಷಸಾವರಸ ಪ್ರಚಂಡ ತೊಂಡ ಹೋತೆ, ತ್ಯಾಲಾ ಡೋಳೆ ವಗೈರೆ ನವತೆ. त्या राक्षसाचे बाहू एकेक योजनापर्यंत पसरलेले होते. हा राक्षस म्हणजे सर्व प्राण्यांची हिंसा करणारा कबंध नावाचा दैत्यराज होता. त्या राक्षसाच्या पसरलेल्या बाहूंच्या मध्यभागी राम व लक्ष्मण फिरत असताना त्यांच्या बाहूने वेढले गेले होते. त्या दोघांनी त्या महासामर्थ्यसंपन्न राक्षसाला पाहिले तेव्हा श्रीराम हसत हसत म्हणाले, लक्ष्मणा, हा राक्षस बघ, याला मस्तक आणि पाय नाहीत, याच्या वक्षस्थळावर तोंड आहे. आपल्या दोन बाहूंच्या द्वारा याला जे जे काही मिळते ते ते खाऊन हा जिवंत राहतो. आता आपण दोघेही नक्कीच त्याच्या दोन बाहूंच्या मध्ये अडकलो आहोत. हे रघुनंद लक्ष्मणा, याच्या बाहूमधून सुटून दुसरीकडे जाण्यास मार्ग दिसत नाही, तेव्हा आपण काय करायचे? हा आपणा दोघांना खाऊन टाकेल. तेव्हा लक्ष्मण त्यांना म्हणाला, हे राघवा, येथे कसला विचार करायचा? आपण दोघी सावधपणे एक एक करून याचे दोन्ही बाहू नक्कीच तोडून टाकू. ठीक आहे, असे म्हणून श्रीरामाने तलवारीने कबंधाचा उजवा बाहू तोडून टाकला. त्याचप्रमाणे लक्ष्मणाने सुद्धा झटपट त्याचा डावा बाहू सहजपणे तोडला. तेव्हा अतिशय आश्चर्यचकित झालेले त्या दैत्याने विचारले, माझे बाहू तोडणारे तुम्ही दोघे कोणी सामर्थ्यशाली श्रेष्ठ देव आहात काय? या जगात अथवा स्वर्गातील देवामध्ये असा पराक्रमी पुरुष कोठून असणार? त्यावेळी हसतच कमलनयन राम म्हणाले, श्रीमान आणि महान असे राजा दशरथ अयोध्यानगरीचे अधिपती होते. मी राम त्यांचा पुत्र आहे. हा बुद्धिमान लक्ष्मण माझा भाऊ आहे. तिन्ही लोकात सुंदर असणारी जनक कन्या सीता ही माझी पत्नी आहे. मृगया करण्यास आम्ही दोघे आश्रमातून बाहेर गेलो होतो, त्यावेळी कोण्या राक्षसाने सीतेला पळवून नेले. तिचा शोध करीत आम्ही दोघे या भयंकर अरण्यात आलो. आम्ही येथे आलो असताना तुझ्या बाहूमध्ये पकडलो गेलो. आम्ही आमच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तुझे दोन्ही बाहू तोडले आहेत. आता सांग की हे भयंकर रूप धारण करणारा तू कोण आहेस? कबंध म्हणाला, जर तुम्ही श्रीराम असाल आणि जर तुम्ही माझ्याजवळ आहात तर मी धन्य आहे. ऐका, पूर्वी रूप आणि तारुण्य यांचा गर्व बाळगणारा मी गंधर्व राजा होतो. सुंदर स्त्रियांना आकर्षित करीत मी सर्व लोकात हिंडत होतो. हे रघुत्तमा, तपाच्या द्वारा ब्रह्मदेवाकडून मी अवध्यत्व मिळवले होते. पूर्वी एकदा अष्टावक्र नावाच्या मुनींना पाहून मी हसलो. तेव्हा रागाने ते मुनी मला म्हणाले, दुष्टा, दुर्बुद्धीच्या गंधर्वा, तू राक्षस हो. त्यांच्या शापातून सुटण्यासाठी मी त्या दयाळू मुनींना वंदन केले आणि त्यांची क्षमा मागितली. तेव्हा तपामुळे तेजस्वी दिसणाऱ्या त्या मुनीने मला शापाचा अंत कसा होईल ते सांगितले. ते म्हणाले, त्रेतायुगात स्वतः नारायण हे दशरथाचे पुत्र होऊन तुझ्याजवळ येतील. एक योजन लांब असणारे तुझे दोन बाहू ते तोडून टाकतील. त्यामुळे तू माझ्या शापातून मुक्त होऊन पूर्वी होतास तसा होशील. असा शाप मिळाल्यावर माझे शरीर राक्षसाचे झाले असे मला दिसले. श्री श्रीरामा, एकदा मी क्रोधाने देवराज इंद्रावर धावून गेलो तेव्हा त्याने सुद्धा रागाने आपल्या वज्राने माझ्या मस्तकावर तडा खा दिला. हे रघुनंदना, त्या वज्राच्या आघाताने माझे डोके आणि दोन्ही पाय माझ्या पोटात घुसले. तथापि ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे मला मृत्यू आला नाही. मी मुखरित झालो आहे हे पाहून दया येऊन सर्व देवराजेंद्राला म्हणाले, अहो, मुखाच्या अभावी हा कसा परिजीवंत राहील? तेव्हा इंद्र मला म्हणाला, तुझ्या पोटावरच तुला मुख येईल आणि तुझे दोन्ही बाहू एक एक योजन लांब होतील. आता तू येथून चालू लाग. इंद्राने असे सांगितल्यावर येथेच राहून आपल्या दोन बाहूंनी वनातील प्राण्यांना पकडून मी नेहमी त्यांना खात असतो. हे पुण्यशील रामा, आता तुम्ही माझे ते बाहू तोडून टाकले आहे. हे रघुकुल श्रेष्ठा, आता अग्नी आणि इंधन यांनी भरलेल्या एका खड्ड्यात तुम्ही मला टाकून द्या. तुम्ही दिलेल्या अग्नीने दग्ध झाल्यावर मला माझे पूर्वीचे रूप प्राप्त होईल. मग मी तुम्हाला तुमच्या पत्नीचा पत्ता सांगेन. असे त्याने सांगितल्यावर श्रीरामाने लक्ष्मणाकडून तेथे एक खड्डा करून घेतला आणि त्या कबंधाला ताट ठेवून लाकडाने जाळून टाकले. तेव्हा त्या कबंधाच्या देहातून एक पुरुष निर्माण झाला तो मदनाप्रमाणे सुंदर रूप असणारा आणि सर्व अलंकाराने विभूषित असा होता। त्याने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली आणि साष्टांग प्रणिपात केला आणि हात जोडून भक्तीने गदगद झालेल्या वाणीने तो असे बोलू लागला। गंधर्व म्हणाला, हे श्रीरामा, तुम्ही अनंत आणि आदि व अंत यांनी रहित मन व वाणी यांना अगोचर आहात, तथापि आज अतिशय आदराने तुमची स्तुती करण्यास माझे मन उत्सुक झाले आहे। हे प्रभू, तुमच्या स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे विराट आणि हिरण्यगर्भाच्या या दोन शरीरापेक्षा वेगळे असे तुमचे ज्ञानमय सत्यस्वरूप अव्यक्त आणि सूक्ष्म आहे। तुम्ही सर्वांचे साक्षी आहात। तुमच्याखेरीज अन्य जे काही आहे तेही दृश्य, अचेतन आणि अनात्मस्वरूप आहे। म्हणून तुमच्यापेक्षा वेगळे असणारे अचेतन मन तुम्हाला कसे बरे जाणू शकेल? बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकावरील अभ्यासालाच जीव असे म्हटले जाते। त्या बुद्धी इत्यादींचे साक्षी असणारे ब्रह्म हेच आहे। त्या निर्विषय, निर्विकार आणि सर्वात्मरूप अशा ब्रह्मावर अज्ञानामुळे संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो। हे रामा, तुमचा सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ आणि तुमचा स्थूल देह म्हणजे विराट असे म्हटले जाते। त्या तुमच्या सूक्ष्म रूपात भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असे हे जग दिसून येते। ते तुमचे सूक्ष्म रूप हे ध्यानाचा विषय असते आणि ते रूप म्हणजे तुमचे ध्यान करणाऱ्यांचे कल्याण करते। उत्तरोत्तर मोठे होत जाणाऱ्या महत इत्यादी सात तत्वांनी आवृत्त असणाऱ्या तुमच्या ब्रह्मांडरूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे। फक्त तुम्हीच सर्व कैवल्य स्वरूप आहात। सर्व लोक हे तुमचे अवयव म्हटले जातात। पाताळ हे तुमच्या पायाचा तळवा आहे। महातल हे तुमच्या पायाची टाच आहे। हे रामा, रसातल आणि तलातल हे तुमचे घोटे आहेत। सुतल हे गुडघे, तसेच अतल व वितल हे मांडे आहेत असे म्हटले जाते। हे श्रीरामा, अतल आणि पृथ्वी ही तुमचे नितंब आहेत। आकाश म्हणजे भूर्लोक हे तुमचे नाभीस्थान आहे। ज्योतिर्गण हे तुमचे उरस्थळ आहे आणि महरलोक ही तुमची ग्रीवा आहे असे म्हणतात। हे रघुश्रेष्ठा, जनलोक हा तुमचे मुख आहे। तपोलोक हा शंखाच्या आकाराचे तुमचे ललाट आहे। हे प्रभो, सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तकस्थानी असतो। हे श्रीरामा, इंद्र इत्यादी लोकपाल हे तुमचे बाहू आहेत। दिशा तुमचे कान आहेत। दोन अश्विनी कुमार हे तुमच्या दोन नागपुडे आहेत आणि अग्नी हा तुमचा मुख आहे असे सांगितले जाते। हे श्रीरामा, सूर्य हे तुमचे डोळे आहेत तर चंद्र म्हणजे तुमचे मन आहे असे म्हणतात। काळ हाच तुमचा भ्रूभंग आहे। बृहस्पती हा तुमची बुद्धी आहे। हे अविनाशी श्रीरामा, रुद्र हा तुमचा अहंकार आहे। वेद ही तुमची वाणी आहे। यम हा तुमच्या दाढेच्या स्थानी आहे आणि नक्षत्र म्हणजे तुमची दंतावली आहे। सर्वांना मोहात पाडणारी माया ही तुमचे हास्य आहे। सृष्टी ही तुमचा कटाक्षपात आहे। धर्म हा तुमचा पुढील भाग आहे आणि अधर्म हा तुमचा मागचा भाग आहे असे म्हटले जाते। हे रघुत्तमा, रात्र आणि दिवस हे तुमचे निमिष आणि उन्मेष म्हणजे पापण्यांची उघड झाप आहेत। सात समुद्र हे तुमची कुक्षी म्हणजे पोट, कूस आणि आतील भाग असे आहे आणि हे प्रभो, नद्या तुमच्या नाडे आहेत। हे प्रभो, वृक्ष आणि वनस्पती हे तुमचे केस आहेत। वृष्टी ही तुमची रेत आहे आणि ज्ञानशक्ती ही तुमचा महिमा आहे। अशा प्रकारचे तुमचे स्थूल शरीर आहे। जर या तुमच्या स्थूल रूपाचे ठिकाणी माणसाने आपले मन स्थिर केले तर त्यांना विनाशायास मुक्ती प्राप्त होते। अशा प्रकारे मुक्त झाल्यावर प्राप्त करण्याजोगे काहीही उरत नाही। म्हणून हे श्रीरामा, तुमच्या स्थूल रूपाचे चिंतन करीत असतो, त्याचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांचासह हृदयात प्रेमरस उत्पन्न होतो। हे श्रीरामा, जेव्हा एखादा जीव हा तुमच्या स्थूल रूपाचे ध्यान करतो तेव्हाच त्याला मुक्ती मिळते। पण मला त्याची गरज नाही। मी मात्र तुमच्या या माझ्यासमोर दिसणाऱ्या रामरूपाचेच चिंतन करतो। तुमचे हे रूप धनुष्यबाण धारण करणारे श्यामवर्ण, जटा आणि वल्कल यांनी विभूषित, तरुण वय असणारे आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे हेच रूप, हे रघुनंदना, सदा माझ्या मनात राहो। हे रघुश्रेष्ठा, पार्वतीसह सर्वज्ञ शंकर हे साक्षात सदा तुमच्या रूपाचे ध्यान करीत असतात आणि काशीनगरीमध्ये मराव्यास टेकलेल्या माणसांना भगवान शंकर हे ब्रह्मवाचक व संसार तरुण नेणाऱ्या राम राम या तारक मंत्राचा नेहमी उपदेश करतात आणि संतुष्ट मनाने राहतात। म्हणून हे जानकीनाथा, तुम्हीच निश्चितपणे परमात्मा आहात। तुमच्या मायेने मोहित झालेले सर्व लोक हे तुम्हाला तत्वतः जाणत नाही। सृष्टीरचना करणाऱ्या परमात्म्या श्रीरामा तुम्हाला माझा नमस्कार असो। लक्ष्मणाकडून सेवा केल्या जाणाऱ्या हे अयोध्येचे अधिपते तुम्हाला माझा नमस्कार असो। हे जगन्नाथा, माझे रक्षण करा, तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये। श्रीराम म्हणाले, हे निष्पाप देवगंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो। केवळ योगी लोकांना प्राप्त होण्याजोगे असे जे माझे सनातन श्रेष्ठ स्थान आहे त्या स्थानी तू जा। वेदाला अनुसरणारे आणि तू उच्चारलेले हे स्तोत्र जे कोणी अनन्य बुद्धीने आणि भक्तीने नित्य जपतील ते लोक अज्ञानापासून निर्माण होणाऱ्या संसाराचा त्याग करून नित्य आणि अनुभव स्वरूप अशा माझ्या स्वरूपाप्रत जातील। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे नवम सर्ग समाप्त।